विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची निवड आज घोषित करण्यात आली. 16 सदस्य असलेल्या या समितीत संख्याबळानुसार भाजपचे 12, राष्ट्रवादीचे 3 तर काँग्रेसचा 1 सदस्य आहे. भाजपतर्फे रुपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भूमकर, विशाल धनवडे, रत्नमाला सातव, प्राची अल्हाट, मयुरी कोकाटे, निशा मानवतकर, श्रीनाथ भिमाले, दादा कोद्रे, वृषाली कामठे, संदीप बेलदरे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अमोल बालवडकर, वैशाली बनकर, सुहास टिंगरे तर काँग्रेसतर्फे प्रशांत जगताप यांना संधी देण्यात आली आहे. संपूर्ण शहराचे आर्थिक विषय स्थायी समितीकडे असल्यानं ही समिती महत्वाची मानली जाते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी आज यशवंतराव चव्हाण स्मृती पदव्युत्तर संस्था आणि रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची सर्वंकष पाहणी केली. यावेळी महापौरांनी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचारी तसंच रुग्णांशी संवाद साधला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागामार्फत झोपडपट्टी सेवाकर वसुलीची मोहीम सुरू असून नागरिकांच्या सोयीसाठी विभागाचे कार्यालय साप्ताहिक तसंच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सुरू ठेवण्यात येणार आहे. सेवाकर बिलात देण्यात आलेल्या QR कोडद्वारे नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन स्वरूपात सेवाकर भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी विविध विषयांवरील कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात असं मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू प्राध्यापक डॉ NS उमराणी यांनी व्यक्त केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं DS सावकार अध्यासन मॉडर्न महाविद्यालय आणि इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानं आज आयोजित करण्यात आलेल्या अप्रत्यक्ष कर प्रणाली सुधारणा दुसऱ्या टप्प्याच्या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेचं उद्घाटन वस्तू आणि सेवाकर विभागाच्या सहआयुक्त डॉ संजाली डायस यांच्या हस्ते झालं. GST सुधारणांमुळे नवीन गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीस चालना मिळेल असं डायस याप्रसंगी बोलताना म्हणाल्या. आज राष्ट्रीय महिला दिन आहे. स्वातंत्र्य सेनानी कवयित्री आणि पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त 13 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या औचित्यानं शिकारपूर सोशल फाउंडेशन आणि SNDT महिला विद्यापीठातर्फे आज आयोजित कार्यक्रमात सायबर कायदेतज्ञ अॅडव्होकेट वैशाली भागवत, रिस्कप्रोच्या संस्थापक संचालक डॉ अपुरा जोशी आणि पर्सिस्टंट सिस्टमच्या वरिष्ठ उपाध्यक्ष शिवांगी नाडकर्णी यांचा महिला सायबर योद्धे म्हणून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ राजेंद्र डहाळे, शिकारपूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक डॉ दीपक शिकारपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. सायबर गुन्हेगारीविषयी समाजामध्ये प्रभावी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असं डॉ डहाळे यावेळी बोलताना म्हणाले. मुठा नदीचं संवर्धन आणि पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं वर्शिप अर्थ फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणारा माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन हा उपक्रम उद्या 14 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता भिडेपूल परिसरातील मुठा नदी पात्रात राबवला जाणार आहे. या उपक्रमात शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसंच मोठ्या संख्येनं पुणेकर नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक पराग मते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा अर्थात PMRDAचा प्रारूप विकास आराखडा रद्द झाल्यानं 23 गावे प्राधिकरणाच्या हद्दीतून वगळण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. या गावातील बांधकाम परवानगीचे अधिकार नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेस देण्याबाबतचा आदेश नगरविकास खात्याचे उपसचिव प्रणव करपे यांनी काढला आहे. त्यामुळे या गावातील विकासाला आता चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या श्री क्षेत्र बनेश्वरला येत्या रविवारी महाशिवरात्री दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे बनेश्वर देवस्थानातर्फे व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरातील शासकीय महापूजा मध्यरात्री 12:30 पार पडणार असून त्यानंतर 6:30 भाविकांना अभिषेक करता येणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त निळकंठेश्वर, घोरावडेश्वर आणि बनेश्वर इथं जाण्यासाठी PMPML तर्फे नियमित आणि जादा बसगाड्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. कात्रज उद्यान ते बनेश्वर, स्वारगेट ते निळकंठेश्वर, पानशेत आणि पवळे चौक, निगडी ते घोरवडेश्वर, शंकरवाडी या मार्गावर बस धावणार आहेत. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या 2026-27 या वर्षासाठीच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच नवी दिल्लीत झाली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सनदी लेखापाल प्रसन्न कुमार डी तर उपाध्यक्षपदी सनदी लेखापाल मंगेश किनारे यांची निवड करण्यात आली आहे. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल 32 आणि किमान 14.4 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र होतं. उद्या देखील अशाच स्वरूपाचं हवामान असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.